नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिन सोहळ्यात नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण. जपानमध्ये इंडिया मेला या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण. कोल्हापूरचा शाही दसरा उत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित. एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 200 धावांचं आव्हान आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. आता सविस्तर बातम्या. भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा आज उत्तर प्रदेशात प्रयागराजच्या बमरौली तळावर झाला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी संचलनाचं निरीक्षण केलं. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्यासह अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते. यावेळी एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी हवाई दलाच्या नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण केलं. जुना बोधचिन्हांकित ध्वज सन्मानपूर्वक उतरवून हवाई दल प्रमुखांकडे सुपूर्द केला गेला. आता हा जुना बोधचिन्हांकित ध्वज हवाई दलाच्या वस्तुसंग्रहालयात ठेवला जाणार आहे. यंदाची हवाई दलाची संकल्पना हवाई ताकद सीमापार अशी आहे. मुंबईत झालेल्या समारंभाला राज्यपाल रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हवाई दल केवळ आकाशातून संरक्षण करत नाही तर देशाच्या कोणत्याही भागाला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला तर तात्काळ धावून जातं असं एअर व्हाईस मार्शल रजत मोहन यांनी सांगितलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयानच्या चाचणीची तयारी सुरू केली आहे. 2024 अंतराळात मानवरहित यान तसंच मानवांना अंतराळात पाठवण्याच्या उद्देशानं यानातील व्यवस्थेची कार्यक्षमता तपासणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. चाचणीत बाह्य अवकाश कक्षेत यानाला वायुमंडळातून पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवलं जाणार आहे. भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी सराव सुरू केला असून या चाचणीच्या यशामुळे पहिल्या मानवरहित गगनयान मोहिमेचा टप्पा निश्चित होईल आणि शेवटी पृथ्वीच्या कमी कक्षेत बाह्य अवकाशात मानवयुक्त मोहिमेचा मार्ग निश्चित होण्यास मदत होणार आहे. यासाठी निवडलेले 4 अंतराळवीर बंगळुरूच्या अंतराळ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. इंडिया मेलाच्या निमित्तानं भारत आणि जपान या दोन्ही देशांमध्ये सौहार्द मैत्रीभाव घट्ट होऊन दोन्ही देश एकत्रितपणे प्रगतीची नवी शिखरं सर करतील असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. जपानमधल्या कोबे शहरात भारत जपान यांच्यातील कला आणि खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी आयोजित इंडिया मेला या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं जपानमध्ये सादरीकरण झाल्यास सांस्कृतिक मंत्री म्हणून मनापासून आनंद असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. स्वातंत्र्यपूर्व काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जपाननं साथ दिल्याचा उल्लेख मुनगंटीवार यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमासनं केलेल्या हल्ल्याचा निषेध करत इस्रायलला पाठिंबा व्यक्त केला आहे. इस्रायलच्या भारतातल्या दूतावासानंही या पाठिंब्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. या हल्ल्यानंतर पॅलेस्टीनमधल्या भारतीय प्रतिनिधी कार्यालयानं रामल्ला इथल्या भारतीयांना आपत्कालीन स्थितीत थेट संपर्क करावा असं आवाहन केलं आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलच्या संरक्षण दलांनी स्कॉट्स ऑफ आयर्न ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत इस्रायलनं गाझा पट्ट्यातल्या हमासच्या ताब्यातल्या 17 लष्करी छावण्या आणि 4 केंद्रांवर हल्ले केले. यात 230 पेक्षा अधिक जण ठार झाल्याचं वृत्त आहे. त्याआधी हमासनं इस्रायलवर आधी रॉकेटचा मारा करत आणि नंतर गाझा पट्टीतून इस्रायलच्या शहरांमध्ये घुसखोरी करत केलेल्या हल्ल्यात 300 अधिक लोक ठार तर 1500 जास्त जण जखमी झाले आहेत. कोल्हापूरचा शाही दसरा उत्सव राज्य शासनानं राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान असलेल्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शिवसेना भाजपनं त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. टोल दरवाढीविरोधात मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे गेल्या 4 दिवसांपासून ठाण्याच्या वेशीवरील मुलुंड टोलनाका इथं उपोषणाला बसले आहेत. राज ठाकरे यांनी आज आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाणे इथं शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते. टोलवाढीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यानंतरही सकारात्मक निर्णय झाला नाही तर मात्र गांधीवादी मार्गानं नव्हे तर मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल त्याबाबतची भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे. आमची सर्व बातमीपत्रं आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. यासाठी ट्विटर आणि युट्यूबवरचं AIR न्यूज औरंगाबाद हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं, तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेज फॉलो करावं. याशिवाय newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर आपल्याला आमची बातमीपत्रं ऐकता येतील.
क्रिकेट. एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा ऑस्ट्रेलियासोबत चेन्नई इथं सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाहुण्या संघाचे फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा संघ 50व्या षटकात 199 धावांवर सर्वबाद झाला. रवींद्र जडेजानं 3, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 2, तर मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पांड्यानं प्रत्येकी 1 बळी घेतला. चीनमध्ये हांगचाओ इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप होत आहे. या समारोप सोहळ्यात हॉकी संघाचे गोलकीपर PR श्रीजेश भारतीय पथकाचे ध्वजवाहक आहेत. या स्पर्धेत 28 सुवर्ण, 38 रौप्य तसंच 41 कांस्य पदक जिंकत पदक तालिकेत भारतानं 4था क्रमांक मिळवला आहे. जालना इथल्या JES महाविद्यालयात युवा संवाद कार्यक्रमाअंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अहमदाबाद शाखेत कार्यरत शास्त्रज्ञ श्रद्धा गोयंका अग्रवाल यांनी चांद्रयान 3 एक उपलब्धी या विषयावर मार्गदर्शन केलं. अपयशामुळे खचून न जाता जिद्दीनं काम करत राहिल्यास यश हमखास मिळतं. चांद्रयान हे याचं मोठं उदाहरण असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं. प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात शिक्षकापासून झाल्यास गावागावातील विद्यार्थ्यांसह समाजाची निश्चितच प्रगती होईल, असं मत बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्र उभारणीमध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी रोटरी लिटरसी मिशन अंतर्गत रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीनं रविवारी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार वितरण सोहळ्यात ते आज बोलत होते. यावेळी सभागृहामध्ये उभे राहून डॉ सुधा कांक्रिया यांनी लिहिलेल्या मुलगी वाचवा स्त्रीभ्रूण हत्या थांबवा याची सर्वांनी शपथ घेतली. माजी मंत्री आदित्य ठाकरे उद्या छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येत आहेत. रुग्णसंख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा, रुग्ण सुविधा आणि रिक्त पदं याबाबत ते अधिष्ठाता यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. यासोबतच ते नांदेड तसंच नागपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांची सुद्धा पाहणी करणार आहेत. नांदेडच्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या 24 तासात 97 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर 15 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या रुग्णालयात 732 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ गणेश मनूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे. एसटी महामंडळाच्या शयनयान बसला पुण्याहून नांदेडकडे जाणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या लिंबा गणेश इथं आज सकाळी बस चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाला. या अपघातात 5 प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सिक्कीममध्ये मंगळवारी 4 ऑक्टोबरला पहाटे झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदी किनाऱ्यावरची लष्कराची छावणी वाहून गेली. यात बीड जिल्ह्यातले रहिवासी असलेले सैनिक पांडुरंग तावरे बेपत्ता झाले होते. 3 दिवसांनंतर त्यांचा पार्थिव देह सापडला. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या बीड जिल्ह्यात काकडहिरा इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिन सोहळ्यात नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण. कोल्हापूरचा शाही दसरा उत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित. एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 200 धावांचं आव्हान आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.